मनदोस्तो, ज्यावेळेला देवनपुत्र येशू ख्रिस्तले वधस्तंभावरली ना, त्यावेळेस काय विनवते ऐका. ज्यावेळेला येशू ख्रिस्त ह्या जगमा होता, त्यावेळेला त्याने लोकसने करता चांगलं काम करं. तो ह्या गाव त्या गाव फिरना आणि लोकेसले देवना उपदेश करा. जो जो त्यांनाकडे उना तेले तेले त्याने आजारमयन बरं करं. लोकेसले त्यासना पापबद्दल धमकी दिनी. एवढं असून सुद्धा लोकेसले त्याने जो उपदेश करा आणि सांग ते तसले आवडे. त्या त्यांना मागे मागे जायत. ज्यावेळेले अधिकारीस लोकेसनी देख की एवढं असून सुद्धा लोके त्यासना मागे जाई राहणार, त्यावेळेस तसले मत्सर वाटणार. एक दिन अधिकारी लोकेसले मत्सर वाटे म्हणून त्यासने काही लोकेसले त्याले पकडाले धाडं. लोकेशने त्याले पकड आणि त्याले प्रश्न विचारांकरता आण. मुख्य अधिकारीने त्याले विचार की तू देवना पोरगा शे का. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताने सांग की मी देवना पोरगा शे, त्यावेळेला अधिकारी लोकेशला अधिक रागुना. त्यासने देवना पोरगा म्हणसने त्याले मान्य कर नाही. त्यासने सर्व मिळीसने त्याले मारानं ठरावं. त्या संध्याकाळपासून त्याले वाईट वागणूक देवाले लागणार. दुसऱ्या दिना सकाळले त्याले वधस्तंभावरली सने खिळा ठोका, तरी बी तो जिवंतच होता. दुपारले सर्व जगमा अंधार होईना आणि देखा तिसरा प्रहरले त्याने आपला प्राण सोडा. नंतर आणखी प्रकाश पडणा आणि त्याच वेळेले जोसमा जमीन हादरणी. वधस्तंभाजवळ ज्या शिपाई उभा होतात त्यासने म्हणा की खरोखर हाऊ देवनाच पोरगाशे. त्यास संध्याकाळले येशू ख्रिस्ताना शिष्यसने त्यानं शरीर आणं आणि दगडी गुहामा ठेव. गुहानं तोंड एक मोठा दगड लिसने त्यासने बंद कर. तिसरा दिन काही बाया गुहाना जोडे ग्यात. त्यासने गुहाना तोंडवर ठेल जो दगड होता तो बाजूले व्हायल देखा. त्यासने लख प्रकाशमान अशा जगामा देवदूतले देख. देवने धाडेल देवदूतने सांग,
भ्याऊ नका.
तुम्ही येशू ख्रिस्तले देखी राहणार पण तो आठे नाही. तो जिवंत शे तो आठे नाही, पण तुम्हाला अगोदरच तो गालील देशमा जाई राहणार. पहिले त्याने सांगेलप्रमाणे तुम्ही तटे तेले देखशान. हे ऐकीसने त्या बाया तठिंग निघी घ्यात. नंतर येशू ख्रिस्ताना शिष्य जठे जमेल होतात तठे येशू ख्रिस्त प्रगट व्हायना. येशू ख्रिस्ताने सांग की तुम्ही सर्व जगमा जा आणि मी जे तुमले सांगेल शे ते सांगा. ज्या लोके विश्वास ठेवतीन त्यासनं पापपासून मुक्ती होईन. ज्या लोके विश्वास ठेवणार नाहीत त्यासनं पापपासून मुक्ती होणार नाही. हाई बोलिशनी येशू ख्रिस्त स्वर्गमा घ्या. ज्या लोके त्यांनावर विश्वास ठेवतस तसले तसले तो तठिंग मदत करस. एक दिन तो तसले स्वर्गमयीन लेवान करता येईन. जर आपण त्यांनावर विश्वास ठेवतस आणि आज्ञा पाळतस तर आपण जावान करता तयारच राहावले पाहिजे. ज्या लोके त्यांना आज्ञा पाळणार नाहीत आणि विश्वास ठेवणार नाहीत तसले तो नरकमा धाडीन.